आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय हवामान विभागाच्या 150 स्थापना दिनानिमित्त मिशन मौसमचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. नागपुरात देखील कार्यशाळेचं आयोजन. सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवसानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते निवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव. मकर संक्रांतीचा राज्यात सर्वत्र उत्साह. नागपूर पोलिसांनी उद्ध्वस्त केला नायलॉन मांजाचा साठा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्राचा समावेश करून शासनाचे डिजिटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आता सविस्तर बातम्या. हवामान विभागाचे अंदाज जितके जास्त अचूक होतील तितकंच त्यांच्या सूचनांचं महत्व वाढेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या 150 स्थापना दिनानिमित्त दिल्लीत भारत मंडपम इथं मिशन मौसमचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. हे अभियान शाश्वत भविष्यासाठी भारताच्या समर्पणाचं आणि येणाऱ्या आव्हानांसाठी सक्रिय तयारीचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गेल्या 10 वर्षात भारतीय हवामान विभागाच्या पायाभूत विधांचा विस्तार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हवामानशास्त्र देखील अंतराळ तंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत असल्याचं नमूद केलं. हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरं जाण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या IMD व्हिजन 2047 प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. त्यात हवामानाचा अंदाज, हवामान व्यवस्थापन आणि हवामान बदल कमी करण्याच्या योजनांचा समावेश आहे. दरम्यान नागपुरात दिल्लीच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. विदर्भातील हवामानशास्त्र विभागाच्या सेवा या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. हा कार्यक्रम मेट्रोलॉजिकल सेंटर विमानतळ इथं LIT विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अतुल वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. हवामान विभाग आणि सामान्य नागरिक यांचं नातं असल्याचं वैद्य म्हणाले.
This is a predictive science and based on so many factors. So it is always average prediction. So we have to take it that way. Keeping aside these things, Mausam Vibhag is connected to people more than any other department. रोजमर्रा की जिंदगी से कोई विभाग जुड़ा है गवर्नमेंट का, जैसे पोस्ट है, रेलवे है, वैसा मौसम विभाग है.
पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मुंबई इथं नौदलातील INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाक्षीर या 3 लढाऊ जहाजांचं जलावतरण त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. नवी मुंबईत खारघर इथल्या श्री श्री राधा मदन मोहनजी या इस्कॉन मंदिराचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सरकारनं आतापर्यंत जवळपास 13,68,000 क्विंटल सोयाबीनची किमान आधारभूत किमतीनं खरेदी केली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीची मुदत 31 जानेवारीपर्यंत तर राजस्थानात 4 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली असल्याचंही चौहान यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
महाराष्ट्र की तरफ से, राज्य सरकार की तरफ से ये मांग आई थी कि सोयाबीन की खरीदी की समय सीमा बढ़ाई जाए. 31 मार्च तक महाराष्ट्र सोयाबीन खरीदना चाहता है तो महाराष्ट्र के लिए भी सोयाबीन की खरीद की समय सीमा बढ़ाकर जो उन्होंने 31 जनवरी तक बढ़ाने की मांग की थी 31 जनवरी तक हम बढ़ा रहे हैं. सोयाबीन की खरीद अभी लगातार जारी है.
राज्य सरकारांनी केलेल्या मागणीनुसार खरेदीची मुदत वाढवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुदतवाढ दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौहान यांचे आभार मानले आहेत. आपल्या सेवाकाळात संरक्षण दलात सैनिकांनी जे सेवाकार्य केलं ते आपण कधीच विसरू शकत नाही. त्यांच्यामुळेच या देशाचा गौरवशाली इतिहास आणि परंपरा शाबूत आहेत आणि आपण सुरक्षित आहोत. त्यांच्या कार्याचा गौरवाचा दिन म्हणून आजचा सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवस आपण साजरा करत असल्याचं प्रतिपादन नितीन गडकरी यांनी आज नागपूरच्या वायुसेना नगर येथील मेंटेनन्स कमांडच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केलं.
हमारे सुरक्षा के लिए हमारे शूर जवानों ने देश के लिए जान भी दी, बलिदान भी दिया और उन्हीं के कारण आज हम देश में सुरक्षित हैं. चाहे दुश्मनों से लड़ाई हो, चाहे आतंकवाद से लड़ाई हो, चाहे नेचुरल कैलमिटीज हो, हर समय हमारे शूर सैनिक हमारे समाज की मदद करते हैं और हमारे जीवन को सुरक्षित रखते. कुछ लोग देश के लिए बलिदान भी उनका होता है और कुछ लोग निवृत्त होते हैं. उन सब लोगों को याद करने के लिए आज का ये 9वां हमारा वेटरन डे है. मैं आज के दिन में उन तमाम सैनिकों को, अधिकारियों को अभिवादन करता हूँ, वंदन करता हूँ और उनकी बलिदान, उनका कार्य हमारा देश, हमारा समाज हर समय याद रखेगा, ऐसा विश्वास व्यक्त करता हूँ.
आपल्याला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनणं आवश्यक असून विश्वशांती आणि अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी संरक्षण दलाच्या तिन्ही दलाची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. कारगिलच्या सोनमर्ग येथील बोगद्याच्या उद्घाटन प्रसंगी 4.4 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानात आणि कठीण परिस्थितीत सैनिक आपल्या देशाचं रक्षण करतात हे आपण अनुभवलं असल्याचं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. या कार्यक्रमाप्रसंगी सशस्त्र दलातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी कल्याणकारी योजनांची मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून याप्रसंगी मोठ्या प्रमाणात निवृत्त कर्मचारी उपस्थित आहेत. या दिवसानिमित्त नागपूरच्या दाभा आणि फुटाळा परिसरात असलेल्या वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांड शौर्य स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. या कार्यक्रमानिमित्त एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ विजयकुमार गर्ग यांच्यासोबत गडकरी यांनी वायुसेनानगर येथील शौर्य स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमानिमित्त शहीद वीरमाता आणि वीरपत्नीचा सत्कार देखील गडकरींच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना एअर ऑफिसर कमांडिंग चीफ विजयकुमार गर्ग यांनी सांगितलं की एक सैनिक हा कधीच निवृत्त होत नाही, तो सदैव एक सैनिकच राहतो. एखाद्या जिल्ह्यात असलेला निवृत्त सैनिक हा एखाद्या सेनेप्रमाणे असतो असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. कुठल्याही नैसर्गिक आपत्ती प्रसंगी मदतकार्यात किंवा परदेशातून भारतीयांना सुरक्षितरित्या परत आणण्यामध्ये आपल्या सैनिकांची भूमिका सर्वश्रुत आहे असं देखील त्यांनी सांगितलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश तसंच दक्षिण यानातून उत्तरायणात संक्रमणाचं पर्व मकर संक्रांतीचा सण आज साजरा होत आहे. या दिवशी परस्परांना तिळगुळ वाटपाचा तसंच महिला वर्गात सौभाग्यदानासह मातीच्या सुगड्यांमधून विविध वस्तूंचं वाण देण्याचा प्रघात आहे. दक्षिण भारतात पोंगल तर ईशान्य आणि पूर्वेकडच्या राज्यांमध्ये माघ बिहू म्हणून हा दिवस साजरा केला जातो. राज्यात ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये संक्रांतीनिमित्त देवदर्शनासाठी गर्दी झाली आहे. मंदिरांना सजावट करण्यात आली आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीत रामकुंडावर स्नानासाठी गर्दी झाली आहे. ठिकठिकाणी पतंग उडवण्याचा खेळ रंगला आहे. घातक मांज्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून पोलीस आणि प्रशासनानं अनेक ठिकाणी कारवाई करून नायलॉन मांज्याचे साठे जप्त केले आहेत. नागपूर शहरात विविध कारवाईत जप्त केलेला नायलॉन मांजा पोलिसांकडून नष्ट करण्यात आला. नागपुरातल्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदोरा मैदानात रोड रोलर फिरवून जप्त केलेला नायलॉन मांजा नष्ट करण्यात आला. जवळपास 18 लाख किमतीचा नायलॉन मांजा पोलिसांकडून नष्ट करण्यात आला आहे. मकर संक्रांतीला पतंगबाज नायलॉन मांजा वापरतात. हा नायलॉन मांजा अनेकदा जीवघेणा ठरतो. या जीवघेण्या नायलॉन मांजापासून कर्मचाऱ्यांचा बचाव व्हावा या उद्देशानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला तारांचं रिंगण लावण्याचा उपक्रम कर्मचारी मित्र परिवाराच्या वतीनं राबवण्यात आला. मकर संक्रांतीच्या पुण्यपर्व काळात प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात आज अमृत स्नान होत आहे. आज पहाटेपासून विविध साधू आखाड्याच्या संत महंतांनी शाही स्नान करून या पर्वणीला सुरुवात केली. एकंदर 13 आखाड्यांचे प्रमुख संत महंत आणि त्यांच्या असंख्य शिष्यगणांनी साधूंनी त्रिवेणी संगमावर अमृत स्नान केलं. सर्वप्रथम स्नान करण्याचा मान महानिर्वाणी पंचायतनी आखाड्याला मिळाला तर शेवटचं शाही स्नान पंचायतनी निर्मल आखाड्यानं केलं. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला भंडारा जिल्ह्यात नायलॉन मांजानं दुचाकी स्वाराचा गळा कापला गेल्याची घटना घडली. लाखणीच्या उड्डाणपुलावरून गोरेगावकडे जाणाऱ्या 24 वर्षीय युवकाच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकल्यानं गळा कापला गेल्यानं प्रचंड रक्तस्राव होऊन तो उड्डाणपुलावरच पडला. काही नागरिकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात पोहोचवल्यामुळे त्याचा जीव वाचल्याचं सांगण्यात आलं. शासनाच्या विविध योजना उपक्रम शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीनं आणि प्रभावीरित्या पोहोचवण्यासाठी शासनाचे डिजिटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी पुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर करण्यात येईल. त्याचबरोबर विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये सांगितलं. राज्य शासनाच्या 100 दिवस आराखड्यासंदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा आढावा घेतला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय हवामान विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त मिशन मौसमचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. नागपुरात देखील कार्यशाळेचं आयोजन. सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवसानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते निवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.